बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, 1986 साली बाल कामगार कायदा तयार झाला आणि त्याबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून मिळेल. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.